आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे। ठळक बातम्या। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दूरदृष्टीचे देशाच्या जलस्रोतांचे बळकटीकरण करण्यात योगदान, पंतप्रधानांचे गौरवोद्गार। 10,000 अधिक बहुउद्देशीय प्राथमिक संस्था देशाला समर्पित। प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारांचं राष्ट्रपतींच्या हस्ते आज वितरण। कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या सदस्यांमध्ये यावर्षी ऑक्टोबरमध्ये 13 लाखांपेक्षा अधिक सदस्यांची वाढ। आणि भारत ऑस्ट्रेलिया चौथ्या क्रिकेट सामन्यात यजमान फलंदाजांची कसोटी। आता सविस्तर बातम्या। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दूरदृष्टीने देशाच्या जलस्रोतांचे बळकटीकरण, व्यवस्थापन आणि धरण बांधणीत महत्वपूर्ण योगदान दिले आहे असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल काढले। मध्य प्रदेशातील खजुराहो इथं बहुउद्देशीय केन बेतवा नदीजोड प्रकल्पाची पायाभरणी काल त्यांच्या हस्ते झाली। माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी वर्षपूर्तीनिमित्त आयोजित कार्यक्रमात हा सोहळा पार पडला त्यावेळी ते बोलत होते। या प्रकल्पाबरोबरच देशाचा पहिला ओमकारेश्वर तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प आणि 1100 अधिक अटल ग्राम सुशासन भवनांचं भूमिपूजनही पंतप्रधानांच्या हस्ते यावेळी झालं। केन बेतवा राष्ट्रीय नदीजोड प्रकल्पामुळे 8 लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रात सिंचन सुविधा उपलब्ध होणार आहे। मध्य प्रदेशातील 10 जिल्ह्यातील 2000 गावातील 7 लाखांहून अधिक शेतकरी कुटुंबांना याचा लाभ होणार आहे। तसंच 44 लाख लोकांना पिण्याच्या पाण्याची सुविधा, 103 मेगावॅट जलविद्युत आणि 27 मेगावॅट सौर ऊर्जेची निर्मिती याद्वारे होणार आहे। या प्रकल्पामुळे दुष्काळग्रस्त बुंदेलखंड प्रदेशातील भूजल पातळीची स्थिती सुधारेल, औद्योगिकरणाला चालना मिळेल, गुंतवणूक आणि पर्यटन वाढेल, तसंच रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील असं पंतप्रधान यावेळी बोलताना म्हणाले। केंद्र सरकार ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सहकार क्षेत्राला बळकटी देत आहे अशी ग्वाही केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी काल नवी दिल्ली इथं दिली। 10,000 अधिक नव्याने स्थापन झालेल्या बहुउद्देशीय प्राथमिक कृषी सहकारी संस्था, दुग्ध आणि मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था या कार्यक्रमात राष्ट्राला समर्पित करण्यात आल्या त्यावेळी ते बोलत होते। अशा नव्याने स्थापन झालेल्या सहकारी संस्थांना नोंदणी प्रमाणपत्र, रुपे किसान क्रेडिट कार्ड आणि मायक्रो एटीएमचं वाटप यावेळी त्यांच्या हस्ते करण्यात आलं। ही आर्थिक साधनं पंचायतींमध्ये कर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तसंच सर्वांच्या आर्थिक समावेशनाला प्रोत्साहन देण्यासाठी तयार करण्यात आली आहेत। या उपक्रमांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा माल जागतिक बाजारपेठेत सहज पोहोचेल असा विश्वास शहा यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला। देशातील प्रत्येक नागरिकापर्यंत सुशासन पोहोचवण्याच्या उद्देशानं सुशासन दिनानिमित्त विकसित पंचायत कर्मयोगी उपक्रमाचा शुभारंभ काल कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्तीवेतन राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांच्या हस्ते झाला। निवडून आलेले प्रतिनिधी आणि अधिकारी यांना प्रभावी प्रशासनासाठी आवश्यक साधनं आणि माहिती पुरवणं, पंचायती राज संस्थांची क्षमता वाढवणं हा या उपक्रमाचा उद्देश आहे। माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्मदिवस सुशासन दिन म्हणून साजरा केला जातो। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज नवी दिल्लीत 7 श्रेणींमध्ये 17 बालकांना प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान करणार आहेत। 14 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील या बालकांनी कला आणि संस्कृती, शौर्य, नवोन्मेष, विज्ञान आणि तंत्रज्ञान, समाजसेवा, क्रीडा आणि पर्यावरण या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे। प्रत्येक पारितोषिक विजेत्याला पदक, प्रमाणपत्र आणि प्रशस्तीपत्र दिलं जाणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीतील भारत मंडपम इथं वीर बाल दिवस कार्यक्रमात सहभागी होणार आहेत। आजच्या सोहळ्यात महाराष्ट्रातील सांगली शिक्षण संस्थेचं पथक महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करत असून लेझिम कला प्रकाराचं प्रात्यक्षिक सादर केलं जाणार आहे। संस्थेतील 18 विद्यार्थिनींसह 4 वादक, 1 व्यवस्थापक आणि 1 संघप्रमुख असा 24 जणांचा संघ दिल्लीत दाखल झाला आहे। गुरु गोविंद सिंग यांचे पुत्र साहिबजादे यांच्या कार्याची आठवण म्हणून वर्ष 2022 पासून 26 डिसेंबर हा दिवस वीर बाल दिवस म्हणून साजरा केला जातो। वीर बाल दिनानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। माय गव आणि माय भारत पोर्टलद्वारे ऑनलाईन प्रश्नमंजुषा तसंच इतर स्पर्धांची मालिका आयोजित करण्यात येणार आहे। शाळा, बालसंगोपन संस्था आणि अंगणवाडी केंद्रांमध्ये कथाकथन, निबंध स्पर्धा आदी अनेक उपक्रम राबवले जाणार आहेत। सुपोषित ग्रामपंचायत अभियानाचा शुभारंभ पंतप्रधानांच्या हस्ते आज होणार आहे. सर्व स्तरावर पोषण संबंधित सेवांची अंमलबजावणी करणं आणि त्यासंबंधित सक्रिय समूहांचा एकत्रित सहभाग सुनिश्चित करून पोषणाद्वारे चांगल्या परिणामांचं महत्व सर्वांपर्यंत पोहोचवणं हा या उपक्रमाचा उद्देश आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने यावर्षी ऑक्टोबरमध्ये 13,41,000 सदस्यांची निव्वळ वाढ नोंदवली आहे. कामगार आणि रोजगार मंत्रालयानं सांगितलं की वाढत्या रोजगाराच्या संधी, कर्मचाऱ्यांच्या लाभांबाबत वाढलेली जागरुकता आणि ईपीएफओच्या प्रभावी संपर्क उपक्रमांमुळे सदस्यांची संख्या वाढली आहे. पगाराच्या हंगामी आकडेवारीवरून वर्तमान आर्थिक वर्षाच्या ऑक्टोबरमध्ये ईपीएफओनं 7,50,000 नवीन सदस्यांची नोंदणी केली आहे. या आकडेवारीमध्ये 18 ते 25 वयोगटातील कर्मचारी सर्वाधिक आहेत. या कालावधीत समाविष्ट झालेल्या एकंदर सदस्यांपैकी त्यांचं प्रमाण 58% होतं. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री जगत प्रकाश नड्डा यांच्या निवासस्थानी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या अर्थात एनडीएच्या नेत्यांची काल नवी दिल्लीत बैठक झाली. आघाडीतील भागीदारांमध्ये समन्वय भक्कम करण्याचा या बैठकीचा उद्देश होता. तेलगू देशम पक्षाचे अध्यक्ष आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू, भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, जनता दल संयुक्तचे आणि केंद्रीय पंचायत राजमंत्री राजीव रंजन सिंह, जनता दलचे नेते आणि केंद्रीय अवजड उद्योग मंत्री एच डी कुमारस्वामी या बैठकीला उपस्थित होते. हिंदुस्थानी आवाम मोर्चाचे नेते आणि केंद्रीय एमएसएमई मंत्री जीतनराम मांझी, अपना दलचे अध्यक्ष आणि केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री अनुप्रिया पटेल आणि राष्ट्रीय लोकमोर्चाचे अध्यक्ष उपेंद्र कुशवाह यांनीही या बैठकीला हजेरी लावली. उत्तराखंडमध्ये नैनिताल जिल्ह्यातील भीमताल इथं राज्य परिवहन महामंडळाची बस खोल दरीत कोसळल्यानं काल 4 जणांचा मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 28 जणांना घेऊन ही बस पिठोरागडहून हल्द्वानीला जात होती. 24 प्रवासी जखमी झाले असून त्यांना हल्द्वानी इथल्या सुशीला तिवारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य पूर्ण करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. कझाकस्तानमध्ये काल झालेल्या विमान अपघातात 38 नागरिक ठार झाल्याची प्राथमिक माहिती अझरबैजानच्या अधिकाऱ्यांनी दिली. अझरबैजान एअरलाइन्सच्या या प्रवासी विमानानं अख्ताऊ शहराजवळ आपत्कालीन लँडिंग करण्याचा प्रयत्न केला, मात्र विमानाला आग लागली आणि अपघात झाला. हे विमान रशियातील ग्रोझनीला जात होतं, पण दाट धुक्यामुळे ते वळवण्यात आलं होतं. रशिया, कझाकस्तान आणि किर्गिस्तानचे नागरिक आणि विमानातील कर्मचारी असे 70 जण प्रवास करत होते. अझरबैजान आणि कझाकस्तान या दोनही देशांनी अपघाताची चौकशी सुरू केली आहे. विवादित निवडणूक निकालांमुळे सुरू असलेल्या राजकीय अशांततेचा फायदा घेऊन मोझांबिकमधील तुरुंगातून 1,500 अधिक कैदी पळून गेले आहेत. सुरक्षा रक्षकांसोबत झालेल्या चकमकीत 33 जण ठार तर 15 जण जखमी झाले आहेत. पोलीस प्रमुख बर्नार्डिओ राफेल यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की मोझांबिकच्या सर्वोच्च न्यायालयाने 1975 पासून सत्तेत असलेल्या फ्रेलिमो पक्षानं ऑक्टोबरच्या अध्यक्षीय निवडणुकीत विजय मिळवल्याची पुष्टी केल्यानंतर सोमवारी निदर्शनांना सुरुवात झाली. सरकारविरोधी निदर्शकांचे गट राजधानी मापुटो इथल्या तुरुंगात आले होते. कैद्यांनी या संधीचा फायदा घेत तुरुंगाची भिंत पाडून पळ काढला. भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेनं जाहीर केलेल्या पुरुषांच्या कसोटी क्रिकेट गोलंदाजी क्रमवारीत उल्लेखनीय कामगिरी दर्शवत सर्वोच्च स्थानी झेप घेतली आहे. आकडेवारीनुसार 904 रेटिंग पॉइंट्स गाठत फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनशी बुमराहनं बरोबरी साधली आहे. क्रिकेट भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान बॉर्डर गावस्कर करंडक स्पर्धेत आज मेलबर्न इथं चौथा कसोटी क्रिकेट सामन्याला आज सकाळी सुरुवात झाली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय ऑस्ट्रेलिया संघानं घेतला असून यजमानांच्या आतापर्यंत एक गडी बाद 133 धावा झाल्या आहेत. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या दूरदृष्टीचे देशाच्या जलस्रोतांचे बळकटीकरण करण्यात योगदान, पंतप्रधानांचे गौरवोद्गार, 10,000 अधिक बहुउद्देशीय प्राथमिक संस्था देशाला समर्पित, प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारांचं राष्ट्रपतींच्या हस्ते आज वितरण, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या सदस्यांमध्ये यावर्षी ऑक्टोबरमध्ये 13 लाखांपेक्षा अधिक सदस्यांची वाढ आणि भारत ऑस्ट्रेलिया चौथ्या क्रिकेट सामन्यात यजमान फलंदाजांची कसोटी। याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं। नमस्कार।